डायरेक्टर्स डायरी 14 ऑगस्टसाठी. ऑफिसमधून घरी गेलो तर घरातली सगळी मंडळी न बोलता आपापली कामं करत होती. मुलं अगदी संध्याकाळचा खेळ, टी व्ही हे सगळं सोडून चक्क आईला कामात मदत करत होती. एकूणात दृश्य फार छान होतं. या बदलाचं कारण काय माहिती आहे? हो, अचानक मोलकरणींनी केलेला संप. 10-12 घरी धुणी भांडी झाडणं पुसणं अशी अंगमेहनतीची कामं करणाऱ्या या मोलकरणी आता संघटित होऊ पाहत आहेत. हे एका अर्थी योग्यच आहे. त्यांच्या संघटना देखील स्थापन झालेल्या आहेत. त्यांच्या काही मागण्या आहेत, काही योग्य आहेत, काही अवास्तव आहेत. खरं तर खूप ठिकाणी मोलकरणींना कुटुंबातील एक व्यक्ती म्हणूनच गणलं जातं. घासातला घास काढून दिला जातो. मुलाबाळांची दुखणी, मुलींचं लग्न वगैरेसाठी बिनव्याजी हजारो रुपयांची मदत केली जाते. त्यांच्या मुलांना पुस्तकं दिली जातात, चांगले कपडे दिले जातात, आणि हे जे कर्ज असतं ना त्यांना दिलेलं, हे सुद्धा मानवतेच्या भावनेने दिलेलं असतं. त्याची परतफेड कासवाच्या गतीनं होते. स्त्रीच स्त्रीचं दुःख जाणते म्हणतात ना, त्याप्रमाणेच घरगुती अडचणींच्या विवंचनेत मोलकरीण कामावर येते तेव्हा एखादी मालकीणच तिच्या दुःखावर फुंकर घालत असते. कित्येक ठिकाणी मोलकरणीला बचतीचं महत्त्व पटवून बँकेत खातं उघडून दिलं जातं. तिचं नाव लिहिता येईल इतपत तिला शिकवलं जातं. अत्यंत विश्वासानं त्या मोलकरणीवर अख्खं घर सोडलं जातं. हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये नोकरीसाठी बाहेर पडणारी स्त्री बऱ्याच गोष्टींसाठी मोलकरणीवर अवलंबून असते आणि त्यामुळेच ती मोलकरणीला योग्य तो पगारसुद्धा देत असते. अर्थात हे दृश्य काही सगळ्यांच्या घरी दिसत नाही. सगळ्याच घरी मोलकरणी ही चांगली कामं करत नाहीत. कोणतीही पूर्वसूचना न देता, काहीही न कळवता कामावर त्या येत नाहीत. हक्कांची जाणीव होत असतानाच कर्तव्य समजायला हवं. खूप घरची कामं करून कंटाळा येतो आणि काम उरकण्याकडे त्यांचा कल असतो. अस्वच्छ काम करणं, मालकीण लक्ष द्यायला असेल तरच कानाकोपऱ्यातनं झाडणं, नाहीतर वरवर काम करून मोकळं होणं, आठवड्यात एक हक्काची सुटी हवी, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण महिनाभरात त्यांच्या किती दांड्या होतात हेही बघायला पाहिजे, नाही का? खाडे कापणं कित्येक घरी शक्य होत नाही. मोलकरीण कामाला न आल्यानं नोकरी करणारी स्त्री दमून घरी आल्यावर लगेचच धुणाभांडी करायला लागते. खरकटी भांडी तशीच ठेवता येत नाहीत. मालकिणीला कष्ट तर पडतातच, शिवाय मोलकरणीचे खाडे धरता येत नाहीत. 2-4 दिवसासाठी बदलीबाई मिळत नाही. अनेक ठिकाणी नोकरीत लीव वेकन्सीमध्ये काम करण्याची सोय असतेच असं काही नाही. तशा मोलकरणी अशा लीव वेकन्सीत काम करायला संघटनेनं पुरवायला पाहिजे आहेत अशी सुद्धा एक मागणी सध्या पुढे येत आहे. खरं तर याच्यामध्ये श्रोतेव अनेक गोष्टी आहेत. शेवटी मोलकरीण काम करायला आनंदानं तयार असेल तर संघटनेनं उगीचच भरीस या मोलकरणींना पाडू नये. ज्यांच्या तक्रारी आहेत त्या मिटवण्याचा जरूर प्रयत्न करावा. कुणावर अन्याय होत असेल तिथं धावून जावं. विनाकारण मालकीण आणि मोलकरणीमध्ये वितुष्ट आणू नये, कारण दोघींनाही एकमेकींची गरज आहेच की. तेव्हा हा प्रश्न संप धाकटपटशा यापेक्षा समंजसपणे सोडवण्याचा आहे. या आधुनिक यांत्रिक युगामध्ये थोडी स्वावलंबनाची जोड दिली तर मोलकरणींची देखील गरज भविष्यकाळामध्ये भासणार नाही. तेव्हा दोघींनीही जरा सबुरीनीच घेणं योग्य नाही का?